आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजनैतिक संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणनं शक्यता फेटाळली. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधील निस इथं पोहोचले. तिथं आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभारही मानले आहेत. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे, अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे. आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करतील. या उपक्रमाअंतर्गत देशभरातली सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडतील. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीत 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला त्यांनी दिला. संचलनात 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMAच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचंही अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे. केंद्र सरकारनं कामगार संख्यिकीसंबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलख शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपाप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलंय. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलंय. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहा. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांची गरज याबाबत जनजागृती करण्याकरता आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. म्यानमारमध्ये काल रात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर 3.8 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदली गेली अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री 11:31 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होता अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्रानं दिली. याआधी एका आठवड्यापूर्वी देखील म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलंय. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया बांगलादेश नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली तर अ गटात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि तुर्की यांच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली. नेस्तोरी इराणकुंडानं मध्यंतराच्या आधी गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं हैतीवर 1-0 अशी मात करून विजयी खातं उघडलं तर ब्राझीलला मोरक्कोनं 1-1 असं बरोबरीत रोखलं. महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात काल 3 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातील फुल उमरी धरणात काल सकाळी पुसद इथला 18 तरुण बुडून मृत्यूमुखी पडला तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळले. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 2-3 दिवसात कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिशा तसंच छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ईशान्येकडील काही भाग अंदमान आणि निकोबार बेटं केरळ माहे ओदिशा तमिळनाडू पुदुच्चेरी आणि कराईकल भागात जोरदार पाऊस पडणार असून मध्य प्रदेश तेलंगणा आणि राजस्थानच्या पश्चिम भागात उद्यापर्यंत ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून कोकण गोवा भागात आर्द्रता वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजकीय संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.